श्लोक क्रमांक 66 सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः आशा जैसी दुखाते व्याली निंदा दुरिते हे असो दैन्याते दुर्भगत्व तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्मादिक ते सांडूनी घाली अशेख ज्ञाने येणे हाती घेऊनी तो दोरू सांडीजे जैसा सर्पाकारू का निद्रा त्यागे घराचारू स्वप्नींचा जैसा नाना सांडिले निकवळे चंद्रींचे धुये पिवळे व्याधी त्यागे कडुवाळे पण मुखाचे अगा दिवसा पाठी देऊनी मृगजळ घापे त्यजुनी का काष्ठ त्यागे वन्ही त्यजिजे जैसा तैसे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ ते त्यजूनी त्यजी सकळ धर्म जात मग अज्ञान निमालिया मीची ऐकू असे अपैसया सनिद्र स्वप्न गेलया आपण पे जैसे तैसा मी एक वाचूनी काही भिन्ना भिन्न आन नाही सोहम बोधे तयाच्या ठाई अनन्यू होय पै आपले नि भेदे विण माझे जाणीजे जे एकपण तयाची नाव शरण मज येणे गा जैसा घटाचे नि नाशे गगनी गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक्य करी सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणिया तैसा मज धनंजया शरण येतो
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये कुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर मागच्या वेळेला आपण अनुग्रहाच्या वेळेला जे ध्यान सांगितलं जातं ते ध्यान आणि त्याचं प्रात्यक्षिक असं प्रात्यक्षिकासह ध्यानाचं विवरण आणि नंतर प्रात्यक्षिक प्रत्यक्ष ध्यान असं करून पाहिलं. अनुग्रहाच्या वेळेला सद्गुरू जे ध्यान सांगतात त्याच्यामध्ये नंतर अधिकारानुरूप आपोआप बदल घडतो. काही साधकांना ज्यांना चटकन ध्यान जमायला सुरुवात होते ते काही सोहमचे श्वास घेतल्यानंतर आणि एका श्वासाबरोबर युक्तीने चिदाकाशात जाऊन थांबल्यानंतर त्या ठिकाणी मन आणि अंतरपवन हे स्थिर करून परमात्म्याची धारणा धरून बसून राहिल्यानंतर त्या ठिकाणी सहजच मन लीन होऊन जातं, श्वास देखील थांबलेलेच असतात आणि परमात्मा भाव पक्का होतो. यापुढे अशा प्रकारचा साधक साक्षीत्व आणि इतर कोणत्या गोष्टी विचारांकडे वेगळेपणाने पाहणं, मग द्रष्ट्याला स्वरूपाचा बोध होणं एवढ्या गोष्टी करतच नाही. तो वारंवार सोहमचे अंतरश्वास घेऊन चिदाकाशात थांबून राहू लागतो आणि असं करता करताच धारणा म्हणजे किंचित काळ थांबणं, त्याचं रूपांतर ध्यानामध्ये म्हणजे हा काळ सहजच वाढणं आणि हा काळ वाढल्यानंतर उत्कट ब्रह्मस्थितीचा अनुभव येणं आणि पुढं हा काळ तुलनेनी 4-5 मिनिटं असा देखील होणं असा अनुभवू लागतो. बरेचसे साधक सुरुवातीला अशा प्रकारचं ध्यान करण्याचा प्रयत्न केल्यानंतर मग साक्षीत्वाच्या स्थितीत येतात आणि हे जमवतात आणि त्याच्यापेक्षाही जास्त साधक हे साक्षीत्वाच्या स्थितीतूनही खाली येतात. आपण ध्यान करतो आहोत की विचार करतो आहोत समजेन असं होतं असं त्यांचं ध्यान काही काळ चालतं आणि अचानक त्यांचं ध्यान उत्तम होतं, त्यांचं मन अचानक थांबतं. आतूनच प्रेरणा मिळते की आपण ध्यानाला बसलेलो आहोत, त्याच्याऐवजी विचार उठू लागले, तेव्हा आतूनच सावधानता निर्माण होते. ज्ञानेश्वर महाराजांनी या सर्व प्रकारांचं यथासांग वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे, पण ते भगवंतांच्या श्लोकांना धरूनच केलेलं आहे, त्यामुळे हे भगवंतांनी केलेलं वर्णन देखील आहे. आठव्या अध्यायामध्ये दोन ठिकाणी तसंच पाचव्या अध्यायामध्ये चौथ्या अध्यायामध्ये अशा प्रकारच्या ध्यानाचं वर्णन आलेलं आहे. अतिशय तन्मयतेने श्वास घेता घेता चिदाकाशामध्ये क्षणाक्षणानी येणारा परमात्म्याचा अंतर प्रत्यय त्याची धारणा साधक धरतो. सो या शब्दाबरोबर ऊर्ध्वगामी झालेलं मन आणि प्राण या दोन्हींचा किंचित काळ चिदाकाशामध्ये लय होतो, त्या ठिकाणी परमात्मा भावाची स्थापना होते, धारणा धरली जाते. असं करता करता एक प्रकारे केवल कुंभकासारखं घडतं. किंचित काळ सहेतुक थांबून ठेवलेले श्वास आपोआप दीर्घ काळ थांबायला सुरुवात होते. अशी ही लयाची स्थिती वाढते आणि एखाद्या शेवटच्या श्वासामध्ये साधलेली परमात्मधारणा ही अगदी दीर्घ काळ टिकून राहते. आत्मस्वरूपाच्या सुखाच्या स्थितीमध्ये साधक रंगून जातो, त्यावेळेला त्याच्या मनाचा प्राणांचा वासनांचा लय होतो, त्याला आपल्या देहाचं स्मरण, स्थळाचं स्मरण, काळाचं स्मरण, भान हे सर्व नाहीसं होऊन जातं. अशा साधकाचं श्वासाकडे लक्ष राहतच नाही. देहधारणेला आवश्यक असा श्वास सूक्ष्म रीतीने चालू असतो, त्याला मात्र एक अंतरपवन सतत ऊर्ध्वगामी होऊन वारंवार थांबतो आहे असं लक्षात येत राहतं. याचं जे थेट ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे भगवद्गीतेच्या आधाराने ते आपण पाहू. याच्यामध्ये सुषुम्नेच्या किंवा मध्यमेच्या मार्गानी आज्ञाचक्र ओलांडून मन आणि प्राण सो असा घोष करत गगनामध्ये संचरतात. चिदाकाशामध्ये त्या घोषाचा लय आज्ञाचक्रापाशी होतो, भ्रूमध्यापाशी होतो. त्या लयाबरोबर साधकांनी राहावं असं ज्ञानेश्वर महाराज सुचवतात. जसं नादाचं अनुसंधान आहे तसं नाद संपेल तेव्हा लयाचंही अनुसंधान थोडा वेळ ठेवावं. त्याबरोबर श्वास आणि मन लीन होऊन जातात आणि तसंच ऊर्ध्वगामी होत लयाचं अनुसंधान ठेवत ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी प्रवेश करावा. ते घंटानादाचा उल्लेख करतात, जैसा घंटानाद लयस्तू घंटेसीची होय. घंटेचा नाद असतो त्याचं लय सर्वात शेवटी, नाद फक्त धातूतच फिरत राहतो. बाहेर किंचित जाणवेल न जाणवेल असा आणि त्या धातूतच त्याचा लय होतो, घंटेमध्येच त्याचा लय होतो. तसं मस्तकाकाशामध्ये सघोष गेलेले प्राण हे तिथंच थोड्या वेळ संचरतात आणि तिथंच त्यांचा लय होतो. अशा वेळेला साधक निसंदिग्धपणे ब्रह्मानुभूतीची एकरूपता अनुभवत राहतो, त्याची देहभावना उरतच नाही. नाभीपासून सो अशा घोषासकट सुषुम्नेतून खेचून घेतलेला प्राण किंवा श्वास आज्ञाचक्रापाशी आल्यावर घोषरहित किंचित ऊर्ध्वगामी करण्याची युक्ती इथं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. परमात्म्याशी एकरूपतेची धारणा धरून मन आणि प्राण यांचा लय साधण्याची ही युक्ती आहे. आणि मगाशी मी सांगितलं तसं असे काही श्वास घेत राहिल्यावर किंचित काळ परमात्म धारणा धरून थांबून साधक राहतो, त्याचं रूपांतर ध्यानाच्या एकरूपतेमध्ये आणि पाठोपाठ समाधी स्थितीमध्ये होतं. आठव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी याचं वर्णन भगवंतांनी केलेल्या श्लोकाच्या आधाराने केलेलं आहे. मरणकालीन साधना किंवा देह ठेवताना साधना कशी असते तो कशी करतो याचं वर्णन करत असताना आपली अशी कल्पना होते की मृत्यूच्या वेळेला तो कसा ध्यानाला बसतो असं वर्णन आहे. पण सांप्रत काळ कोणताही क्षण हा मरणकालच समजावा, कारण पुढचा क्षण आपल्याला मिळेल याची कोणती खात्री नाही. असं असल्यामुळं मरणकालीन उपासना म्हणजे नित्य करत असलेली उपासना असंच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भगवंतही तसंच म्हणतात. जी अंतकाळची स्मृती असते ती नित्य स्मृतीला स्मरते, जे नेहमी स्मृतीत असतं तेच अंतकाळी येतं. असं असल्यामुळं मरणकालीन उपासना सांगताना रोजची उपासनाच त्यांनी सांगितलेली आहे. आणि या उपासनेमध्ये देहभावनेला ओलांडून तो पलीकडे जातो म्हणजे देह ठेवतो असंच वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये हा जो अभ्यास योगयुक्त होणारा चित्ताला अन्य ठिकाणी जाऊ न देणारा पुरुष परमपुरुषाला म्हणजे परमात्म्याला दिव्य अशा परमात्म्याचं सतत अनुचिंतन करतो असं ध्यानपूर्ण ध्यानपूर्व उपासना त्यांनी सांगितली. त्या परमपुरुषाचं ध्यानपूर्व स्मरण कसं करावं त्याचे अतिशय तेजस्वी शब्द भगवद्गीतेत आले. ते असं म्हणतात की कविम पुराणम अनुशासितारम अणोहो अणियान समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्य वर्णम तमसः परस्तात. परमात्मा कसा आहे? तो कवी आहे असं म्हटलेलं आहे. कवी याचा अर्थ अतींद्रिय दर्शी, जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हटलेलं जसं आहे. सामान्यत जे समजत नाही ते इंद्रियांनाही समजत नाही ते विशेष दृष्टीने जाणणारा तो कवी. परमात्म्याला पाहण्यासाठी जाणून घेण्यासाठी इंद्रियांची गरज नाही, तो अतींद्रिय दर्शी आहे, तो कवी आहे असं म्हटलेलं आहे. कवी म्हणजे ज्ञाता देखील, क्रांतदर्शी किंवा सर्वज्ञ अशा परमात्म्याचं स्मरण करावं, ज्याला इंद्रियांची आवश्यकता नाही जाणण्यासाठी, इंद्रियांखेरीज जाणणारा सर्वज्ञ ज्ञाता क्रांतदर्शी असा परमात्मा हा पुराण पुराणम म्हणजे अतिशय सनातन आहे. त्याचा कधी कधी आदी झाला हे सांगता येणार नाही, इतका इतका पूर्वीचा आहे. सनातन अपि नवाहा असं त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. तो फार जुनाट आहे, पण जुनाट हा शब्द तिथं फिका पडतो, कारण तो नित्य नूतन असा आहे. तसंच तो अनुशासता आहे, त्याच्या अनुशासनामध्ये सर्व आहे, आणि त्याच्या अनुशासनाची रीत ही बाहेरच्या अनुशासनासारखी नाही. बाहेरचं अनुशासन म्हणजे एखाद्या राजाने नेमलेले पोलीस, कायद्याची संस्था, हे बाहेरचं अनुशासन असतं. पण परमात्म्याला असं बाहेरून अनुशासन लावण्याची गरज नाही, तो सर्वांचं अनुशासन प्रत्येकाच्या आत राहूनच करतो. चांगलं वाईट, करणीय अकरणीय याबद्दलचं अनुशासन आत राहूनच जो करतो असा एक प्रकारे तो हितकर शासन करता आहे. आणि सूक्ष्माहून देखील अतिसूक्ष्म, अणुरणीया थोकडा असा. मी विज्ञानात शिरत नाही, आता तितका वेळ नाही, पण पूर्वी जो अणू हा अणूच्या पलीकडे काही नाही असं जे वाटत होतं, त्या अणूचं देखील विभाजन झालं, आणि त्या अणूला देखील अणू असावेत इतके सूक्ष्म पार्टिकल्स सापडले. पण हे जे सूक्ष्म पार्टिकल्स आहेत त्याच्याही पलीकडचा असं समजलं जातं की हे जे जड दृश्य जगत आहे त्याचं अधिष्ठान अणू आहेत. पण त्या अणूचंही कोणीतरी अधिष्ठान आहे की काय? तसा तो परमात्मा आहे. अशा सूक्ष्माहून अतिसूक्ष्म आणि अधिष्ठानभूत अशा परमात्म्याला जो अनुस्मरेत्यः स्मरण आणि अनुस्मरण. अनु म्हणजे परत, अनु दिन म्हणजे दिवसाच्या पुढचा दिवस देखील, त्याच्या पुढचा देखील दिवस, तसं पुन्हा पुन्हा वळून पाहणं, वळून वळून त्याचं स्मरण करणं. सर्वस्य धातारम, सर्वांना धारण करणारा, आपल्याला परिवर्तनशील असं विश्व माहीत आहे, नाशिवंत असं देखील त्याला म्हणतात, पण ते संपूर्ण नाश पावत नाही, त्यावेळेला काही निर्मिती देखील होत असते. अशा सर्व परिवर्तनामध्ये एक अपरिवर्तनशील धारण करणारं असं तत्व आहे, ते तत्व म्हणजे परमात्मा आहे. तो व्यक्त आणि अव्यक्त या दोन्हीच्याही निरपेक्ष आहे. व्यक्ता व्यक्त निरपेक्ष अव्यक्त असं त्याच्या संबंधात म्हटलं जातं. त्यांनी हे सर्व विश्व धारण केलेलं आहे, आपल्या अंतरयामी देखील तेच आहे. अचिंत्य रूपम आणि आपल्या अद्भुत अशा कौशल्याने जो अचिंत्य रूप आहे असा, तो त्याचं चिंतन कोणाकडून वेगळेपणाने घडूनच देत नाही. कोणीही वेगळेपणाने त्याचं चिंतन करूच शकत नाही, तितका तो कुशल आहे. अचिंत्य हेच त्याचं स्वरूप आहे. चित्ताची समरसता चैतन्याशी होणं हे त्या अचिंत्याचं स्वरूप आहे. तसंच भगवंत असं म्हणतात की तो परमात्मा आदित्यवर्ण आहे. आदित्य म्हणजे सूर्य. मित्र रवी सूर्य भानू आदित्य देदीप्यमान, सूर्यासारखा जो देदीप्यमान आहे असा. आणि तो अज्ञानाच्या पलीकडचा आहे. अज्ञानाच्या पलीकडचा आहे याचा अर्थ या सगळ्या शब्दांनी आम्ही त्याला कधी जाणूच शकणार नाही असं नाही. हे सगळे शब्द अनाकलनीय असले तरी देखील आमच्या अज्ञानाच्या पलीकडे जाऊन तो ज्ञानस्वरूप जाणला जाऊ शकतो. तो तमाच्या अज्ञानाच्या पलीकडचा आहे आणि त्याला जाणणाऱ्याच्या तमाचा अंधकाराचा नाश होऊन त्याच्या पलीकडे जाऊन तो जाणला जातो असा. ध्यानाला बसताना परमात्म्याचं एवं गुणविशिष्ट असं चिंतन करावं. कवीम पुराणम त्याचे शब्द आणि त्याचे अर्थ डोळ्यासमोर यावेत. अनुशासितारम अणोहो अणियान समनुस्मरेद्या सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमस परस्तात. या शब्द हे अर्थवाही असतात असं असल्यामुळं आपल्याला जितपत समजतो तितक्या अर्थाशी चित्त समरस होतं. चित्ताचा तो एक गुण आहे की चित्त चिंतनीय वस्तूशी एकरूपता पावतं. हा गुण ते विषयाशी एकरूपता जेव्हा पावतं तेव्हा अवगुण होऊन जातो. पण हाच गुण जर परमात्म स्वरूपाचं चिंतन चित्त करू लागलं तर परमार्थाकरता अत्यंत अनुकूल असं होऊन जातं, त्याचं जणू चैतन्यच होऊन जातं, ते तद्रूप होतं चिंतनीय वस्तूशी. एवढं सगळं करावं सुरुवातीला असं भगवंत म्हणतात आणि मग प्रयाण काले, मग असं चिंतन केल्यानंतर हा देह सोडावा. चित्ताने आधीच चिंतनामुळे सोडून दिलेला असतो आणि तो परमात्म तत्वाकडे ते झेपावलेलंच असतं. आता देह सोडायची म्हणजे देह भावना सोडायची किंवा देह भावना विसरायची वेळ झालेली आहे. मनसा अचलेन अशा चित्तानी, अचलित अशा चित्तानी, एरवी चित्त अत्यंत चंचल असतं. चंचलम ही मन कृष्ण, प्रमाथी बलवत दृढम, प्रमथन करणार बलवान. पण असं चित्त जणू स्थिर होऊन जात, अचल असं होऊन जात. भक्त्या युक्तो योग बलेन चैव, हे सगळे शब्द आता सूत्र रूपाने आहेत. भक्त्या युक्तो असं म्हटल्यानंतर आपल्याला सद्गुरूंचं स्मरण, ईश्वराचं स्मरण, सगळं सगळ्या वेळेला जर सांगायला गेलं तर मग ग्रंथ योग वासिष्ठासारखा होतो. 1,25,000 संहिता, 2,00,000 संहिता, एवढं प्रत्येक वेळेला शक्य नाही. 700 श्लोकांमध्ये उपदेश झाला, त्यामुळे जे आधी झालं, आधी सांगितलं, ते अर्थ आता इथं गृहित आहेत. योग बलेन चैव, भक्तीनी युक्त असणारं आणि योग बल वापरलेलं असं अचल, चलित होणं ज्यांनी थांबवलेलं आहे परमात्म स्मरणामुळे, चिंतनामुळे, भक्तीनी, योगबलानी, असं चित्त पुढा आहे का, भ्रुवोर मध्ये, दोन भुवयांच्या मध्ये, प्राणमावेश सम्यक, सम्यक रीतीने प्राणांचा प्रवेश घडवत, सतम परम पुरुष मुपैती दिव्यम, तो पुरुष सतम असा साधक, पुरुष मुपैती दिव्यम, दिव्य अशा पुरुषाला म्हणजे परमात्म्याला प्राप्त करतो. ध्यानाची प्रक्रिया आहे. याच्यात असं सांगितलंय की पहिल्या श्लोकाप्रमाणे प्रथम परमात्म स्मरण करावं, या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी क्रमाने कसं ध्यान केलंय ते मी प्रथम तुम्हाला सांगतो. ओव्या सगळ्यानंतर पाहू, ध्यानही करायचं आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांनी हे श्लोक लिहिलेले आहेत 91 ते 99, म्हणजे 9 श्लोकांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सगळी ध्यानाची प्रक्रिया सांगितली. याच्या आधीच्या 5 श्लोकांमध्ये ओव्यांमध्ये परमात्म्याचं स्मरण कसं करायचं याचं मार्गदर्शन केलं आणि उरलेल्या या बाकीच्या 9 ओव्यांमध्ये सगळी ध्यानाची सांगोपांग प्रक्रिया सांगितली. त्याच्यामध्ये आसन कसं असावं, कोणत्या दिशेकडे तोंड करून बसावं, जे आचरलेले यम नियम आदी म्हणजे कर्मयोग आहे, तर त्या कर्मयोगाला सहज हाताला धरून मिळणारं सुख, त्या सुखासहित ध्यानाला बसावं. मग भक्तीनी युक्त असावं, सद्गुरूंच्या भक्तीनी युक्त असावं. मग मध्यमेतून चिदाकाशापर्यंत श्वास घ्यावेत. त्या तिथं अचेत चित्त, अधिक चिंतनाने अचेत झालेलं, त्याच्याबरोबर प्राण हे गगनामध्ये ब्रह्मभावनेनी धारण करून धरावेत. चित्त प्राण या उभयतांचा भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी लय घडवावा. तो लय देखील कसा घडवावा, घंटा नाद लयस्तू घंटेसीची होय. इथं घंटा नाही आणू शकलो, पण एक साधन आणले तेही तुम्हाला दाखवणार आहे कसं कसं ते नक्की आहे. ते सोहम शब्दाचा मस्तका काशामध्ये लय कसा करावा, आणि मग देह भावना विवर्जित केवल ब्रह्म किंवा परमपुरुष किंवा निजधाम असं म्हणतात त्याच्याशी एकरूपता कशी साधावी हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. प्रथम ओव्या बघू. कवीं पुराणम अनुशासितारम याच्यावरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आणि पुढच्या श्लोकावरच्या ओव्या. जयाचे आकारा वीण असणे. कधी कधी मी जे सांगित या शब्दांचे अर्थ सांगितले ते तुम्हाला चिंतनाला उपयोगी पडतील, किंवा ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द तर अधिक उपयोगी पडतील. परमात्म्याचं वर्णन करताना ते म्हणतात जयाचे आकारा वीण असणे, जया जन्म ना निमणे, जन्म मृत्यू जल नाही, जे आघवेची आघवेपणे देखत असे, जे सर्वच सर्व होऊन नटून राहिलेलं आहे असं, त्याच्या एका अंशाने जगत झालं पण तो अंशच परिपूर्ण आहे, त्यामुळे तो अघवाच नटून राहिला. अत्यतिष्ठत दशांगुलम, आणि वर 10 अंगुळ उरला पण आपल्याला एका अंशाने जग व्यापून राहिलेला परमात्मा पुरे आहे. जे गगनाहुनी जुने, फार निरूपण करण्याची गरज नाही, जे परमाणूहून साने, जयाचे नी सन्निधाने विश्व चळे, जो सन्निध आहे म्हणून सर्व विश्व हालचाल करतं. तुम्ही डोळ्यांनी पाहताय, कानांनी ऐकताय, आपापल्या घरापासून 9 टेम्परेचर असताना इथपर्यंत आलात, एवढ्या मोठ्या संख्येने आलात, ते त्याच्या सन्निधानाच्या अधिष्ठानावर आलात. सर्व जग आपापल्या परीने कार्यरत होतं त्याच्या सन्निधानामुळे, तो आत आहे म्हणून. जे सर्वाते यया विये, हे सर्व ज्याच्यापासून जन्माला आलेलं आहे, विश्व सर्व जेणे जिये, आणि जो आहे म्हणून सर्व विश्व आहे, या सद्यस्थितीला जिवंतपणाला आहे. हेतू जिया बिहे अचिंत्य हे, आणि तर्क ज्याच्या संबंधित तर्क करायला भीतो करू शकत नाही, असा अचिंत्य आहे. देखे वोळंबा इंगळ न चरे, वाळवी जसं सगळं भेदू शकते पण अग्नीला भेदू शकत नाही, तेजी तिमीर न शिरे, तेजपुंजामध्ये अंधार शिरू जसा शकत नाही, जे दिहाची अंधारे चर्मचक्षुसी, अशा अशा प्रकारे चर्मचक्षु असून देखील जे परमात्मतत्व दिवसा अंधारासारखं सर्वांना होऊन गेलेलं आहे. सुसडा सूर्य कणांच्या राशी, तो जणू निर्मळ सूर्यकणांच्या राशी असा आहे. मग तो जाणलाच जात नाही का, जो नित्य उदो ज्ञानी आसी, जे ज्ञानी आहेत त्यांना जो नेहमीच उगवलेला असतो असा अस्तमानाचे जयासी आड नाव नाही। जो अस्तमान होतच नाही, ज्याच्या आडनावामध्येच अस्तमान होणं लिहिलेलंच नाही, असा अशा परमात्म्याचं स्मरण करावं असं ते म्हणतात। आणि मग अशा तया अव्यंगवाणे या ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते, प्रयाण काल म्हणजे इकडून तिकडं देहबुद्धीकडून परमात्मा भावनेकडे प्रयाण, याला ते प्रयाण काल म्हणतात, समाधी स्थिती। अंतकाळी येणारा प्रयाण काल एकदाच असतो, हा वारंवार रोज ध्यानाला बसून अनुभवण्याचा। जो स्थिरावलेनी चित्ते जाणवनी स्मरे, अशा चिंतनाने ज्याचं चित्त स्थिर झालेलं आहे, ज्यांनी यथाशक्य परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे, काही अर्थ लक्षात घ्यायचा प्रयत्न केलेला आहे, आणि जो परमात्म्याचं स्मरण करतो आहे, बाहेरी पद्मासन रचूनी। अवघड, इथं जर 8-10 वर्षाची मुलं असती तर पटापट पद्मासन घातलं असतं। आपलं पोट कितीतरी गोष्टी पद्मासनाच्याच आड येतील, पण सिद्धासन घालू। ज्ञानेश्वर महाराजांनी आदर्श वर्णन केलेलं आहे, बाहेरी पद्मासन रचूनी उत्तराभिमुख बैसोनी, दक्षिण ही यमाची दिशा आणि उत्तर ही मिळवण्याची साठवण्याची दिशा, कोणाची, कुबेराची, कुबेराची दिशा असं वास्तुशास्त्रात म्हणतात, बरं का। म्हणून जाता जाता विषयांतर करून सांगतो, जो सांगतो त्याचा व्यय होत असल्याने त्याचं मुख दक्षिणेकडे असावं, आणि जो घेतो तो साठवत असल्यामुळे त्याचं तोंड उत्तरेकडे असावं, म्हणजे इथली स्थिती, बरं का। बोलणाऱ्यांनी उत्तरेकडे तोंड करून बोलले आणि दक्षिणेकडे तोंड करून ऐकणाऱ्यांनी ऐकलं तर तो जणू आत घेत नाही, असा संकेत। हे खरं धरू नका, पण संकेत। जीवी सुख सुनी क्रमयोगाचे, यमनियमादी जे आचरण केलेलं आहे त्यामुळं शरीरात जे सहज सुख झालेलं आहे त्या सुखाला हाताला धरून, आतू मीनलेनी मनोधर्मे, जवळपास संपत आलेले असे मनोधर्म, पण संपत आलेले मनोधर्म आहेत त्यांना देखील कशाची तरी आस आहे, स्वरूप प्राप्तीचे नी प्रेमे। जवळपास संपत आलेल्या मनोधर्माला देखील स्वरूप प्राप्तीची ओढ आहे, आपे आप संभ्रमे मिळावया, अतिशय त्वरेनी स्वरूप प्राप्ती मिळवण्याची इच्छा त्यांच्या ठिकाणी आहे। आकळलेनी योगे, जो समजलेला आहे, समजून घेतलेला आहे गुरूंकडून, त्या योगाच्या माध्यमाने मध्यमा आले शब्द, मध्य मार्गे अग्निस्थानोनी निगे ब्रह्मरंध्रा, नाभिस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत मध्यमा मध्य मार्गानी, तेथ अचेत चित्ताचा सांगात आहाच वाणा दिसे मांडत, जेथ प्राण गगना आत संचरेका, मध्यमेतून मध्य मार्गानी अग्निस्थानापासून म्हणजे नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत अचेत चित्त म्हणजे जवळपास थबकलेलं चित्त परमात्म्याच्या चिंतनामुळं, त्याचा सांगाती असणारे प्राण हे गगनापर्यंत ऊर्ध्वगामी करून आणि गगनामध्ये संचरतात अशी स्थिती निर्माण करून, तिथं परिमनाचे निस्थैर्य धरिला त्या ठिकाणी मन स्थिर करावं किंचित काळ आणि प्राण देखील थांबवावेत, धरून ठेवावेत. भक्तीची या भावना भरला, भक्तियुक्त परमात्म्याशी एकरूप होण्याची इच्छा, सद्गुरूंचं प्रेम, सद्गुरूंनी दिलेल्या साधनेचं प्रेम, या सर्वाचा समन्वय घालून योग बळे आवरला सज्ज होऊनी, एक अंतर बळ योग बळ वापरून या मस्तकाकाशाच्या ठिकाणी प्राण आणि मन आवरून धरावेत आणि परमात्म्याची धारणा करावी. जो जडा जडा ते विरवी तू, भ्रूलता माझी संचर तू, त्या ठिकाणी जड आणि अजड म्हणजे चित्त आणि प्राण, चित्त जड, प्राण हे अजड चैतन्य मात्र, या कृतींनी जड आणि अजड या दोन्ही गोष्टी विरून जातात, लय पावतात. जडा जडांना विरविणारा असा भ्रूलता माझी संचरतू, केवळ या ठिकाणी संचरत राहिलेला असा प्राण त्या ठिकाणी विरवून टाकावा आणि मन विरवून टाकावं. जैसा घंटा नाद लयस्तू घंटेसीची होय, जसा घंटेच्या नादाचा लय घंटेमध्येच व्हावा, तसा देहामध्ये निर्माण झालेल्या सोहम शब्दाचा लय चिदाकाशात अनुभवावा. त्यावेळेला काय होतं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, का झाकलीये घटींचा दिवा, नेणीजे काय जाहला केव्हा. निरांजन लावलेलं आहे, दिवा लावलेला आहे आणि त्याच्यावर पालथा घट ठेवून दिला. आता पालथा घट ठेवल्यानंतर त्या झाकलीये घटींचा दिवा त्याचं काय झालं आणि केव्हा झालं हे कधीच जसं समजू नये, आपोआप तो आपल्या शांत होऊन जाईल. या रीती जो पांडवा देह ठेवी, या प्रकारांनी जो देहातून ब्रह्माकडे जातो, देह ठेवूनच देतो बाजूला, तो केवळ ब्रह्म, आता तो केवळ ब्रह्म होऊन राहतो. जया परम पुरुष ऐसे नाम, आता तो आणि ब्रह्म, तो आणि परम पुरुष यांच्यात अंतर राहत नाही. ते माझे निज धाम होऊन ठाके, असं माझं निज धाम तो सहज होऊन राहतो. सगळं घेता घेता वेळ पुढे गेली, अजून आहे, पण तुम्हाला घंटानाद लय दाखवायचा आहे ना, त्याकरता म्हटलं. हा, बघा ज्ञानेश्वर महाराजांना काय म्हणायचंय ते, माझं हे सांगणं हे कोणी कधी केलेलं नाही बरं का, हे मी आपलं माझ्या प्रतिभेनी करतोय, मला समजतंय ते तुम्हाला किंवा मला सांगायचं ते तुम्हाला समजतंय का? बघा, घंटेच्या नादाचा लय घंटेतच कसा होतो. बघा, हा नाद निर्माण झाला आहे ना, चालू. नादाचं अनुसंधान करा. लयाच्याही पाठोपाठ जा. पूर्ण लय झाल्यावरही लयाचं थोडा वेळ अनुसंधानच ठेवा. बघा परत. हा जसा व्हावा, हा घंटेचा जो नाद आहे तो घंटेतच फिरत राहतो. तुम्हाला असं या माईकमुळे वाटत असेल की तो बाहेर, शेवटी बाहेर न ऐकू येणारा नाद माईकमुळे तुम्हाला ऐकू आला, पण या धातूला जर किंचित स्पर्श केला तर तो अचानक थांबून जातो. तेव्हा तो कसा घंटेतच फिरत राहतो हे तुमच्या लक्षात येईल. बघा. नाद घंटेतच फिरतो, हा मी हात लावला की तिथंच थांबून गेला. म्हणून हा जो सतत आत आत फिरत फिरत संपणारा जो नाद आहे, आता ही जी युक्ती आहे हीच घटना शरीरात घडते. जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा शरीरात देखील हेच घडतं. शरीरात देखील सोहमची कंपनं निर्माण होतात, अंतरकंपनं, आणि ती जशी आत थांबतील आपली, आपण त्या लयाचंही अनुसंधान ठेवत त्याच्या पाठोपाठ मन नादाबरोबर मनाचाही लय आणि प्राणांचाही लय असा सहज घडतो. म्हणजे सोहम ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये घेतला जाणारा जो श्वास आहे हरी हरी। श्वास घेऊन जिथे नाद थांबेल त्याच्याही पुढे किंचित घोषरहित श्वास घेऊन लय अनुभवावा असं सांगितलेलं आहे। आता असेच आपण बसून राहू बरं का। एक 5-7 मिनिटात तुमच्या लक्षात आलेलं आहे ही अनुषंगिक साधना समजा। हरी हरी हरी। सगळेजण आपण डोळे मिटून बसलेले आहोत। सुरुवातीला परमात्मा स्वरूपाचं चिंतन, आता किंचित पटपट घेईन मी कवीन म्हणजे अंतर दर्शी अतींद्रिय दर्शी क्रांतदर्शी सर्वज्ञ असा परमात्मा, पुराणम सनातनपि नवः अनुशासितारम, आपल्या आत राहूनच आपलं शासन करणारा, अणुपेक्षा ही सूक्ष्म, आपल्या सहित सर्व विश्वाचं धारण करणारा। खरं या प्रत्येकाला थोडा थोडा वेळ देणं आवश्यक आहे, पण आता पटपट चला। अचिंत्य रूपम आपल्या अद्भुत कौशल्यानेच जो अचिंत्य रूप आहे असा त्याचं वेगळेपणाने चिंतन करता येत नाही। सुसडा सूर्यकणांच्या राशी, जणू सूर्यकणांच्या निर्मळ राशी असा देदीप्यमान। अज्ञानाच्या बाहेर तमाच्या बाहेर असणारा आणि तमाच्या बाहेर गेल्यावर सापडणारा, अस्तमानाचे जयासी आड नाव नाही, थोडा वेळ चिंतन करा। असं अव्यंग ब्रह्म बाहेर पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी, जीवी सुख सुनी क्रमयोगाचे जे यम नियम पूर्वक आचरण केलेलं आहे शुद्ध पवित्र त्याचं बळ पाठीशी आहे। भक्तीनी युक्त सद्गुरु स्मरण गुरुपदेशाचं स्मरण श्रद्धा भक्तीपूर्वक गुरुपदेशाशी तादात्म्य आपण परमात्मा हीच भावना। आकळलेनी योगे मध्यमा मध्यमार्गे अग्निस्थानवनी निघे ब्रह्मरंध्रा, सोहमचे 4-5 नाभीपासून ब्रह्मरंध्रापर्यंत श्वास घेऊया। आपण आता सांगितलं तसा घंटा नाद लयस्तु घंटे सिंची होय असा प्रत्येक श्वास घोषासहित घोषाचं आलंबन घोष संपल्यावर घोषरहित प्राण ऊर्ध्वगामी करणं आणि थांबणं परमात्मा भावनेनी जवळपास स्थिर झालेलं चित्त भक्तीमुळं सद्गुरु प्रेमामुळं सद्गुरूंच्या उपदेशामुळं जवळपास स्थिर झालेलं चित्त आणि प्राण यांची चिदाकाशामध्ये धारणा किंचित किंचित काळ करत प्रत्येक श्वासाबरोबर शेवटच्या सो म्हणून घेतलेल्या श्वासाबरोबर तशी धारणा धरा आणि थांबून राहा. मनाचे निस्थैर्य धरिला की भक्तीची या भावना भरला योग बळे आवरला सज्ज होऊनी तो जडा जडा ते विरवितु चित्त आणि प्राण दोन्हीही तिथं लय पाहू देत. श्वास नैसर्गिक गतीने आता सूक्ष्म श्वास चालू पण मधून अधून एक अंतर पवन ऊर्ध्वगामी नेऊन ठेवून द्या. तो मुद्दामून सोडू नका. सुटायचा तेव्हा किंचित सुटेल. शरीराला आवश्यक तेवढा श्वास घेतला सोडला जाईल. तुम्ही चिदाकाशात थांबा. चित्तरहित आणि प्राणांचाही लय सूक्ष्म प्राण ऊर्ध्वगामी होऊन त्यांचा चित्तासहित लय आणि ब्रह्मभावना स्वरूपाशी तादात्म्यता का झाकलीये घटींचा दिवा नेणीजे काय जाहला केव्हा तसा देहभाव कधी विसरला काही कळलं नाही. चिदाकाशात परमात्मा होऊन थांबलेला आहे तो केवळ परब्रह्म जया परम पुरुष ऐसे नाम ते माझे निज धाम होऊन ठाके, अशी ही ध्यानातली अवस्था। अजून 2 मिनिटं बसू। हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी, हरी 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 राम बोला। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि 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 हरि।